हिट्स 93.5 वर रेड एफएम वर 8:34 झाले तर रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये पाऊस. जम्मू मध्ये प्रचंड पाऊस झाला कालच्याला. मुसळधार पावसानं झोडपून काढलं जम्मूला आणि बऱ्याचशा रस्त्यांवरती पाणी जमा झालं आणि त्यामुळे वाहतुकीची कोंडी वगैरे निर्माण झाली. जम्मूमध्ये पाऊस झालेला आहे पण इतर भागात देशाच्या पावसाची प्रचंड प्रतीक्षा केली जाते. काही ठिकाणं वगळली तर बरेचसे लोक वाट पाहत आहेत, त्यांमध्ये आपण सगळे सुद्धा आहोत. असं पहिले म्हटलं जात होतं की यंदा भरपूर होईल पाऊस, भरपूर होईल, अजूनपर्यंत सुरुवात झाली असं सुद्धा वाटायला तयार नाही. नुसती भुरभुर भुरभुर पाहायला मिळते. आणि बाय द वे पाऊस पडावा म्हणून जसं आपण एक आय थिंक मागच्या आठवड्यातच डिस्कस केलं होतं, त्र्यंबकेश्वरी पर्जन्य याग वगैरे केला जातोय. आपल्या नाशकात सुद्धा असाच एक इनिशिएटिव्ह घेतला गेलेला आहे. आपल्या नाशकात सुद्धा काही मंडळींनी मिळून पर्जन्य यागाला आरंभ केलेला आहे की बाबा रे पाऊस पडो, बोलूयात बोलूयात, चांगलं आहे चांगलं आहे, असे इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे. मॉर्निंग नंबर वन मध्ये थोडा स्वयं दिल चीज तुझे देरी फ्रॉम एअरलिफ्ट. गाणं येत आहे सुपरहिट्स 93.5 वर रेड एफ एम. बजाते राहो.